भारती पुणे, मंजुषा गायधनी सादर करत आहे पुणे वृत्तांत. बारामती लोकसभा मतदारसंघात नागरिकांना निवडणुकीच्या अनुषंगानं संपर्क साधण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांचा दूरध्वनी संपर्क क्रमांक 2029915 38 आणि आचारसंहिता तसंच नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02029921 68 असा आहे. नागरिकांनी निवडणूक विषयक माहिती अथवा तक्रारींसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन द्विवेदी यांनी केलं आहे. 13 मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही लोकशाहीप्रती जागृत राहू, तसंच जात, समुदाय, भाषा वा इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावू अशी शपथ आकुर्डी इथल्या श्री खंडेराया भाजी मंडईच्या 105 गाळेधारकांनी घेतली. तसंच या निवडणुकीत 100% मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला. स्वीपमार्फत जनजागृतीच्या अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन निवडणूक प्रशासनाद्वारे करण्यात आलं. बारामती जागेबाबत वंचित बहुजन आघाडीनं जो निर्णय घेतला त्याविरोधात मंगलदास बांदल गेल्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांना दिलेली उमेदवारी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा, अग्निशमन दल, आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 12 आणि 13 मे रोजी या विभागातील 80% जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामावर असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा, कचरा संकलन तसंच आरोग्य सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुणे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर 5 दवाखान्यात अत्याधुनिक संगणक प्रणाली सुरू केली जाणार आहे. यामुळे कामकाजात गतिमानता येऊन वेळ आणि मनुष्यबळ वाचेल तसंच कागदविरहित कामकाज होईल असं आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी दुष्काळामुळे गोमातेला चारा पाणी मिळत नाही, यासाठी गोमाता चारा खा, पाणी पी आणि सुखी रहा हा उपक्रम पुणे महा एनजीओ फेडरेशनच्या वतीनं सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत दौंड तालुक्यातील बोरीपारधी इथल्या श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्टद्वारे 450 अधिक खिलार, थारपार, गीर जातीच्या गायींना दररोज सुमारे 6 टन चारा पुरवावा लागतो अशी माहिती फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. पुणे शहरात दिवसाला 41 सायबर तक्रारी दाखल होतात. फेब्रुवारी महिन्यात 250 अधिक तक्रारींमध्ये 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. विविध मार्गांनी ऑनलाईन तसंच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या नावांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. कारवाईच्या भीतीस बळी न पडता अशा फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्याच्या crimecyber.pune@nic.in या ईमेल पत्त्यावर तक्रार दाखल करावी असं आवाहन पुणे सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसमधून तिकीट काढूनच प्रवास करावा, वाहकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना तिकीट द्यावं आणि तिकीट तपासनिसांनी पोलीस कर्मचारी विनातिकीट प्रवास करत असल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असा आदेश पीएमपीएमएल प्रशासनानं काढला आहे. राधा आणि कृष्णाचं परिपक्वतेपर्यंत प्रवाहित झालेलं नातं कुंतीचे कृष्णासी असल्याचे अनुबंध तर कृष्ण सख्याला साथ घालणारी द्रौपदी यांचं भावविश्व कृष्ण किनारा त्या तिघी या नृत्यनाट्य आणि अभिवाचनाच्या अनोख्या संगमातून उलगडलं. लेखिका अरुणा ढेरे यांच्या कृष्ण किनारा या साहित्यकृतीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण असा हा कार्यक्रम ज्येष्ठ कथक नृत्यगुरू मनीषा साठे, क्षमा भाटे, ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू सुचेता भिडे चापेकर यांच्या उपस्थितीत कलाकारांनी काल पुण्यात सादर केला. चीनी खाद्यपदार्थ तयार करण्याची कार्यशाळा यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित करण्यात आली. व्यावसायिक म्हणून चीनी खाद्यपदार्थ बनवताना कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.